आणि मग दोन्ही बाजूकडच्या मंडळींची समजूत पटते. सामोपचारानं लग्न जुळवण्याचं नक्की होतं. साखरपुड्याचा दिवससुद्धा ठरतो. आणि मग आपली लाडकी लेक आता घर सोडून जाणार म्हणून वधूपिता आपल्या मुलीला सांगू लागतो,
आयू लेणे भरून घे हिरवा चुडा, आयू लेणे भरून घे हिरवा चुडा, उद्या आगे तुझा ग साखरपुडा, आयू लेणे भरून घे हिरवा चुडा, उद्या आगे तुझा ग साखरपुडा. समजया दोन्ही कडा, उद्या आगे तुझा ग साखरपुडा, उद्या आगे तुझा ग साखरपुडा.
चांगुलपणाचा गिरवी
हिरवा चुडा